సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం సచ్చిదానంద జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय। अपन पाहिलं की कृष्ण शिष्ठाई या एकूण प्रकरणामध्ये भगवंतांचा जो राजकीय मुरब्बीपणा सिद्ध झाला त्यांनी हस्तिनापूरला गेल्याबरोबर एका बाजूनी नाते संबंध म्हणून भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूनी त्याला राजनैतिक अंग देखील होतं। कुंतीच्या भेटीला भगवंत गेले त्याला आपल्या आत्याची भेट आणि राजा युधिष्ठिराच्या आईची भेट अशा दोन्ही अंगांनी भगवंतांनी महत्व दिलं आणि त्या सगळ्या भेटीगाठींमध्ये मग ती विदुरांची असो अथवा अन्य सर्व राजनैतिक व्यक्तींची असो भगवंतांनी एकूण परिस्थिती जाणून घेण्याचाच प्रयत्न केला। दुर्योधनाचीही भगवंतांनी भेट घेतली आणि भेटीच्या वेळेला शिष्ठाईच्या प्रसंगाने ते जे काही बोलू इच्छित होते ती गोष्ट स्पष्टपणाने दुर्योधनाच्या कानावर त्याच वेळेला त्यांनी घातली। एकूण भगवंतांचा जर रोख पाहिला तर जात्याच असलेल्या स्वभावाप्रमाणे दुर्योधन रागावेल अशाच पद्धतीने भगवंत वर्तन केले करत गेलेले दिसतात। त्यांनी दुर्योधनाची पूजा घेतल्यानंतर भोजनाचं निमंत्रण नाकारलं तेव्हा दुर्योधनाला स्पष्ट सांगितलं की तुझ्यापेक्षा पांडवांचे आणि आमचे जास्त मैत्रीचे संबंध आहेत. पांडवांचा जो शत्रू तो माझा शत्रू अशी भूमिका आणि तू पांडवांवर अन्याय केलेला आहेस असं तिथं सभोवती बसलेल्या राजांच्या समक्ष भगवंतांनी सांगितलं. विदुरांच्या घरी भगवंतांना माहिती मिळाली की ज्या कार्यासाठी ते आलेले आहेत तर ते अनाठायी आहे, ते यशस्वी होणार नाही. एवढंच नव्हे तर भगवंतांचा घात करण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत देखील दुर्योधनाची मजल जाऊ शकते असं विदुराने भगवंतांना सांगितलं. भगवान श्रीकृष्णांचं कौरव सभेकडे जे प्रस्थान झालं तेव्हा श्रीकृष्णांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन आपल्या भोवती यादववीर राहतील असं पाहिलेलं होतं. भगवंतांचा सभेमध्ये प्रवेश होऊन भगवंतांचं जे अप्रतिम भाषण झालं ते मागच्या वेळेला आपण पाहायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला धृतराष्ट्राला उद्देशून भाषण केलं आणि त्याच्यामध्ये शब्द वापरले की मी तुझ्याकडे याचना करण्यासाठी आलेलो आहे. कुळाचा संहार आणि मनुष्य संहार टाळण्यासाठी म्हणून मी तुझ्याकडे आलेलो आहे आणि दुर्योधनादी तुझे पुत्र जे आहेत ते क्रूर मनुष्याप्रमाणे आचरण करत आहेत. त्यांनी सर्व प्रकारच्या मर्यादा धर्माच्या मर्यादा देखील तोडलेल्या आहेत आणि तुझी जर इच्छा असेल तर आजही शांती प्रस्थापित होऊ शकते. तू तुझ्या मुलांना आवर, मी पांडवांना आवरतो. दोनच व्यक्ती शांती स्थापन करू शकतात, त्या म्हणजे एक तर तू आणि दुसरा मी. आणि खरं म्हणजे सहदेव आणि द्रौपदी हे युद्धाला अत्यंत अनुकूल आहेत आणि एकसंध पांडव जर पाहिले आणि जे सहदेवानी मत व्यक्त केलं की तुमच्यापैकी कोणीही जरी लढला नाही तरी मी युद्ध करणार, तर पांडवांना रोखणं कठीण आहे असं भगवंतांनी धृतराष्ट्राला सांगितलं. पण तरी देखील ते माझ्या हातात आहेत, तू तुझं बोल. तुझ्या पुत्रांनी तुझ्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे आणि जर कौरव पांडव एकत्र राहिले तर तू सगळ्या जगताचा सम्राट होशील. सर्व राजे तुझ्याशी संधी करतील आणि जर तसं झालं नाही तर महान संहार होईल. त्यानंतर त्यांनी पांडवांचा संदेश पाठवला, तोही आपण पाहिला. धृतराष्ट्राला पांडवांनी सांगितलं की तुमच्या आज्ञेनुसार आम्ही सर्वजण वनवासात जाऊन अज्ञातवासात जाऊन परत आलेले आहोत आणि शर्तीप्रमाणे आमचं राज्य आम्हाला परत मिळालं पाहिजे. तुम्ही धर्मानुसार वर्तन करावं आणि पांडवांच्या या संदेशाचा समारोप भगवंतांनी केला की पांडवांचं राज्य परत करा, याशिवाय इथं दुसरं काही बोललं जाऊ शकणार नाही आणि मी तुझं आणि पांडवांचं दोघांचंही कल्याण इच्छितो आणि तू सर्व प्रजांना धर्म अर्थ आणि सुखापासून वंचित करू नकोस. तुझ्यासाठी जे विशेष हितकर वाटेल त्याचा अवलंब तू केला पाहिजेस. भगवंतांच्या या एवढ्या भाषणानंतर त्या सभेमध्ये एक प्रकारे भगवंतांच्या बोलण्याला दुजोरा मिळायला सुरुवात झाली. त्यांचं भाषण अत्यंत प्रभावशाली असं होतं. एकतर सर्व राजे मौन होते, पण भगवान परशुराम उठून उभे राहिले आणि त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलं की अर्जुन अजेय आहे, नीट लक्षात घे, माझ्यावर जर तुझा विश्वास असेल तर माझ्या सांगण्यावरून तू पांडवांशी संधी कर, हे तुमच्या हिताचं आहे. कण्व ऋषींनी देखील दुर्योधनाला अशाच प्रकारचा उपदेश केला. त्याच्यानंतर नारदांनी दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की कुठल्याही गोष्टीचा अति दुराग्रह करण्यासारखं काही नाही. सुहृदांचा जो उपदेश आहे तो उपदेश मानला पाहिजे. जर तसं झालं नाही तर फार मोठा भयंकर असा परिणाम होऊ शकतो. नारद दुर्योधनाला म्हणाले की अभिमान आणि क्रोध यांचा तू त्याग कर, तू पांडवांशी संधी कर. धृतराष्ट्र नारदांना म्हणाले की तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण या ठिकाणी माझा अधिकार चालत नाही. धृतराष्ट्र अत्यंत कसलेले अशा प्रकारचे राजनीतिज्ञ होते. त्यांनी एकच टुमणं लावलेलं होतं की माझी मुलं माझं ऐकत नाहीत, माझा अधिकार नावापुरता आहे. धृतराष्ट्र भगवंतांना देखील म्हणायला लागला की तू जे सांगतोस ते इहलोकात आणि स्वर्गामध्ये देखील हितकारक आहे, धर्मसंमत आहे, न्यायसंगत आहे, पण मी स्वाधीन नाहीये. जे काही घडतं आहे ते मला रुचत नाहीये, पण माझे पुत्र दुरात्मे आहेत, माझे पुत्र माझं ऐकत नाहीयेत. शास्त्राचं उल्लंघन करणाऱ्या माझ्या मूर्ख दुर्योधनाला, पुत्राला तू समजावून मार्गावर आणण्याचा प्रयत्न कर. हा दुर्योधन सत्पुरुषांची वचन मानत नाही आणि आतापर्यंत त्यांनी कुठल्याही सत्पुरुषाचं वचन मानलेलं नाही. गांधारी, विदुर, भीष्म आणि अन्य सुहृदांचं देखील हा कधी ऐकत नाही असं धृतराष्ट्रांनी सांगितल्यावरून भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाशी बोलायला लागले. त्याला समजावणीच्या स्वरामध्ये भगवंत म्हणतात की तुझ्या आणि सर्व संबंधितांच्या कल्याणासाठी मी सांगतो आहे, ते ऐक. भगवंतांनी त्याला पुष्कळ समजावून सांगितलं, युद्धाचे परिणाम कसे असतात ते सांगितलं. आणि तू ज्या युद्धाला योग्य समजत आहेस तशा प्रकारचं कार्य अतिशय नीच हीन कुळात जन्माला आलेले दुष्ट चित्त आणि क्रूर पुरुषच फक्त करतात. या जगामध्ये सत्पुरुषांचा जो व्यवहार आहे तो धर्म आणि अर्थ यांनी युक्त असलेला दिसतो आणि दुष्टांचा याच्यापेक्षा विपरीत असा असतो. त्यामुळे हे दुर्योधना तुझा दुराग्रह अधर्माचा आहे, अकारण आहे, अनिष्टकारक आहे आणि प्राणनाशक आहे. तुझं जे मनोगत आहे ते मनोगत सफल होण्याची कोणतीही शक्यता नाही. तुझी जर सुटका अपयशापासून हवी असेल, अधर्मापासून हवी असेल, तर मी म्हणतो त्याप्रमाणे तू वाघ. पांडव शूर आहेत, ज्ञानी आहेत, तू पांडवांशी संधी कर. आणि हे करणंच धृतराष्ट्र, भीष्म आणि सर्व सुहृदांना अत्यंतिक प्रिय आहे. भगवंत त्याला म्हणायला लागले की आपल्या हिताची गोष्ट मानत नाही असा दीर्घसूत्री मनुष्य स्वार्थाने भ्रष्ट होऊन केवळ पश्चात्तापाचा भागीदार होतो. कल्याणाची गोष्ट ऐकून देखील स्वमताचा आग्रह धरणारा जगात कधीही सुखी होत नाही. सत्पुरुषांच्या मताचं उल्लंघन करून जो दुष्टांच्या मतानुसार वागतो त्याचे सुहृद लवकरच त्याला विपत्तीत सापडलेला पाहतात. पांडवांनी स्थापन केलेल्या राज्याचा तू उपभोग घेतो आहेस आणि त्यांनाच बाजूला सारून दुसऱ्याकडून स्वतःच्या रक्षणाची तू अपेक्षा करतो आहेस. त्याकरता एवढ्या राजांना तू बोलावलंस. दुःशासन करणं शकुनीवर तू विसंबून राहिलेला आहेस आणि अशा दुष्टकर्मी लोकांवर विसंबून तू उन्नतीची आणि ऐश्वर्याची अपेक्षा करतो आहेस. पण लक्षात ठेव की पांडवांसमोर आपला पराक्रम प्रगट करायला ते असमर्थ आहेत. असं सांगून भगवंतांनी अर्जुनाच्या पराक्रमाचं वर्णन केलं. अनेक वेळेला अर्जुनाच्या समोर दुर्योधनाचा कर्णाचा झालेला जो पराभव होता त्याचं स्मरण भगवंतांनी करून दिलं आणि भगवंत म्हणायला लागले की भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा हे सगळे जरी एकत्र येऊन अर्जुनाशी सामना करायला लागले तरी देखील ते पुरे पडणार नाहीत. तेव्हा तू युद्धाचा विचार करू नकोस. आणि अर्जुन इतका पराक्रमी आहे पण लक्षात ठेव की अर्जुनाचा सारथी म्हणून मी युद्धामध्ये अर्जुनाला मदत करणार आहे. असा अर्जुन प्रतिपक्षी होऊन युद्धासाठी येईल तर भीष्म, द्रोण, कर्ण काय, इंद्र ही का असे ना, अर्जुनाशी कोणी युद्ध करू शकणार नाही. शेवटी भगवंत म्हणाले की तू पांडवांशी जर संधी केलास तर महारथी पांडवच तुला युवराज पदावर स्थापित करतील. तुझे पिता धृतराष्ट्र राजपदावर आरूढ होतील. आपल्या घरी आयती चालत असलेली आलेली जी लक्ष्मी आहे तिचा अवहेर करू नकोस. कुंतीच्या पुत्रांना अर्ध राज्य दे आणि विशाल संपत्तीचा तूही उपभोग घे. पांडवांशी संधी करून आपल्या सुहृदांचं वचन मानून प्रसन्नतापूर्वक दीर्घ काळपर्यंत कल्याणाचा भागी होऊन तू राहावास अशी माझी इच्छा आहे. दुर्योधनाची प्रथम भेट भगवंतांनी दुर्योधनाच्या महालात घेतली तेव्हापासून भगवंत दुर्योधनाचा आत्मसन्मान दुखवत होते असं आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूनी ते त्याच्या कल्याणाचं सांगत होते पण कल्याणाचं सांगत असताना दुर्योधनाला दूषण देऊन ते बोलत होते. आता देखील सर्व राजमंडळा समक्ष भगवंतांनी दुर्योधनाला इतरांपेक्षा खड्यासारखा वेगळा केला. दुर्योधनाचे जे सहाय्यक होते त्यांच्या मनामध्ये विजयाविषयी न्यूनगंड निर्माण करण्याचं काम भगवंतांनी केलं. कौरव अधार्मिक आहेत हे सगळ्यांच्या मनावर भगवंतांनी ठसवलं. एका दुर्योधनाच्या हटवादीपणामुळं कौरवांचा सर्वनाश होतो आहे असं भगवंतांच्या सांगण्याचं एकूण सूत्र होतं. हे भाषण ऐकून भीष्म दुर्योधनाला समजवायला लागले की परस्परांमध्ये शांती स्थापन करण्याच्या हेतूने जे श्रीकृष्णांनी सांगितलं त्याचा तू स्वीकार कर. तू क्रोधाच्या अधीन होऊ नकोस. भगवान श्रीकृष्ण महात्मा आहेत. अशा महात्मा केशवाचं वचन मानून तू राहा. त्यांचं वचन अवहेरून तू कधीही श्रेय, सुख आणि कल्याण प्राप्त करून घेऊ शकणार नाहीस. श्रीकृष्णांचं म्हणणं मान. प्रजांचा विनाश टाळण्याचाच प्रयत्न कर. भीष्मांनी आणखी बराच सदुपदेश दुर्योधनाला केला आणि त्याच्यानंतर आचार्य द्रोण महात्मा विदुर यांनी देखील दुर्योधनाला आपापल्या परीने पुष्कळ समजावून सांगितलं. नंतर धृतराष्ट्र असं म्हणायला लागले की दुर्योधना तू माझ्या म्हणण्याकडे लक्ष दे, महात्मा श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे ते अत्यंत कल्याणकारक आहे, योग क्षेम प्राप्त करून देणार आहे आणि दीर्घ काळपर्यंत स्थिर राहणार आहे, तू त्याचा स्वीकार कर. तू आत्ताच श्रीकृष्णांच्या सह युधिष्ठिराला भेटायला जा आणि पूर्णपणाने मंगलाची प्राप्ती तू करून घे. तू असं केल्यामुळं आपल्या कुळाला कोणतीही क्षती पोहोचणार नाही, तुझ्यासाठी आत्ता समयोचित कर्तव्य हेच आहे असं मला वाटत. माझ्या या आज्ञेचं तू उल्लंघन करू नयेस असं धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणाले. श्रीकृष्णांची हितकर गोष्ट तू जर मानणार नसशील तर तुझा पराभव झाल्याखेरीज राहणार नाही असं धृतराष्ट्रांनी दुर्योधनाला सांगितलं. जनसंहार होण्याच्या संभावनेने समान दुःखी असलेले भीष्म आणि द्रोण यांनी परत दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भीम आणि अर्जुन यांच्या पराक्रमाचं वर्णन केलं. पण या कोणत्याही गोष्टीचा दुर्योधनावर काडी मात्र परिणाम झाला नाही. सर्वांची अशा प्रकारे अप्रिय वाटणारी वचन दुर्योधनानी ऐकली आणि तो शेवटी आपल्या स्वभावावर आला. आपल्या स्वभावानुसार तो संतापला. मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारच्या वृत्तीचं प्रदर्शन जे कायम दुर्योधनाच्या व्यक्तिमत्वात दिसून येतं तशाच प्रकारचं दुर्योधनाचं रूप सगळ्यांना त्यानिमित्ताने पाहायला मिळालं. दुर्योधन भगवंतांना म्हणायला लागला, तू विशेष करून मला दोषी ठरवतोस आणि माझी निंदा करतोस आणि तुम्ही सर्व विदुर, धृतराष्ट्र, आचार्य द्रोण, पितामह भीष्म सर्वजण केवळ माझ्यावर दोषारोपण करत आहात. मला तर माझा कोणताही दोष दिसत नाही. मी खूप विचार करून पाहतो पण माझा कोणताही सूक्ष्म अपराध आहे असं देखील आतापर्यंत मला वाटलेलं नाही. पांडवांना द्यूत प्रिय होत म्हणून पांडव द्यूत खेळले, त्यांच्या मनाने ते द्यूत खेळले. त्यांना जे प्रिय आहे त्याच्याकरता त्यांना प्रवृत्त केलं. शकुनीने त्यांचं राज्य जिंकून घेतलं आणि शकुनीचा विजय द्यूतामध्ये झाला, याच्यात माझा दोष काय? द्यूतात जिंकून घेतलेलं सगळं काही त्याच वेळेला तुमच्या आज्ञेनुसार, धृतराष्ट्राच्या आज्ञेनुसार मी परत केलेलं होतं. पण पांडव जर पुन्हा डाव खेळायला बसतील तर त्याच्यात तरी माझा दोष काय? ते द्यूतात हरले आणि त्यांना वनात जायला लागलं, हा काय माझा अपराध आहे? आम्ही पांडवांचं काय बिघडवलेलं आहे? आमच्या कोणत्या अपराधामुळं पांडव आमचा आणि धृतराष्ट्राचा वध करू इच्छितात ते तरी मला एकदा समजू देत असं दुर्योधन म्हणायला लागला. आपल्या निरपराधित्वाचा निर्वाळा देऊन दुर्योधन म्हणाला की कुठल्याही भयंकर कर्माला किंवा तुझ्यासारख्याच्या भयंकर वचनाला घाबरून आम्ही जर आमच्या क्षत्रिय धर्मापासून च्युत होऊ तर आम्हाला कोणतीच गती लाभणार नाही. अशा तऱ्हेने तर माझ्यासारखा मनुष्य साक्षात इंद्रासमोर देखील नतमस्तक होणं शक्य नाही. तर तुझी गोष्ट तर सोडूनच दे. आणि दुर्योधन म्हणायला लागला की पांडव अजेय ठरले कधी, खर तर कौरवच अजेय आहेत. भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण यांना देव देखील युद्धात जिंकू शकत नाहीत. मग पांडवांची गोष्ट तर दूरच. आणि आमच्या स्वधर्माचा जर विचार केला तर शत्रूच्या शस्त्राघाताने आम्ही जर मरण पावलो तर आम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणून हे माधवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये शत्रू समोर मी नतमस्तक होणार नाही. वीरशय्येला जरी प्राप्त झालो तरी देखील बेहत्तर, पण माझ्यामुळं माझ्या बंधूंना पीडा होईल असं काही मी करणार नाही. माझ्या पित्यांनी जो राज्यभाग माझ्या स्वाधीन केलेला आहे तो मी जिवंत असेपर्यंत कोणी देखील प्राप्त करू शकत नाही. इंद्रप्रस्थाच्या राज्याविषयी दुर्योधन म्हणाला की हे श्रीकृष्णा, पूर्वी देखील जो राज्यभाग पांडवांना आम्ही दिला तो खरं तर त्यांना देणं उचित नव्हतं, पण त्यावेळेला मी पराधीन होतो. म्हणून माझ्या पित्याने तो राज्यभाग पांडवांना दिला, पण आता ते पुन्हा पांडवांना प्राप्त होऊ शकणार नाही. शेवटी दुर्योधन म्हणाला की मी महाबाहू दुर्योधन जिवंत असेपर्यंत तीक्ष्ण अशा सुईच्या आग्रावर बसेल इतकी भूमी देखील पांडवांना मिळणार नाही. दुर्योधनाची अशी दुर्वचन ऐकून भगवंतांचे नेत्र क्रोधाने लाल बुंद झाले. ते दुर्योधनाला म्हणाले की रणभूमीमध्ये वीरशय्या प्राप्त करण्याची इच्छा करतोस, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझ्या मंत्र्यांसह धीर धरून तोपर्यंत स्थिर राहा म्हणजे झालं. आता इथून पुढे फार मोठा नरसंहार होईल याच्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. आणि मग नंतर स्वतःला निरपराध म्हणवणाऱ्या दुर्योधनाला श्रीकृष्णांनी त्याच्या एकेका अपराधाचं स्मरण करून दिलं. जमलेले जे सर्व राजे होते त्या राजांना भगवंत म्हणायला लागले की माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. आणि दुर्योधनाला उद्देशून म्हणाले की हे दुर्योधना, महात्मा पांडवांच्या वाढत्या समृद्धीने संतप्त होऊन आणि मत्सराने ग्रस्त होऊन तू शकुनीसह हा खोटा विचार केला की पांडवांबरोबर द्यूत खेळावं. अन्यथा सरळ स्वभावाचे, साधूंनी सन्मानित केलेले असे तुझे श्रेष्ठ बंधू तुझ्यासारख्या कपटी माणसाबरोबर अन्याययुक्त द्यूत खेळण्यासाठी कसे बरे उपस्थित झाले असते. दुर्योधनाचा दुसरा महान अपराध सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, तुझ्याशिवाय अन्य कोण अधम असेल की जो आपल्या वडील भावाच्या पत्नीला सभेत आणून तिच्याबरोबर अनुचित वर्तन करेल. द्रौपदी कुलीन आहे, शीलसंपन्न आहे, सम्राज्ञी होती, पांडवांना प्राणाहून आदरणीय अशी त्यांची महाराणी होती. तू तिच्याबाबत अनाचार केलास आणि विचारतोस की माझा अपराध तरी काय आहे. पांडव जेव्हा वनात जायला निघाले तेव्हा दुःशासनाने त्यांच्याबाबत जे अनुदार उद्गार काढले त्याचं स्मरण भगवंतांनी करून दिलं आणि म्हणाले की तू कर्ण आणि दुःशासन यांनी अनेक वेळेला निर्दय आणि अनार्य पुरुषांप्रमाणे पांडवांशी वर्तन केलेलं आहे. वारणावतामध्ये पांडवांना त्यांच्या मातेसह जाळण्याचा डाव तू रचलास आणि त्याच्याही पूर्वी बालपणी भीमसेनाला विष चारून मारण्याचा तू प्रयत्न केलास. पांडवांच्या बाबत अनेकदा अयोग्य वर्तन करून देखील आज तू त्या अपराधाविषयी अनभिज्ञता दाखवतोयस. भगवंत पुन्हा दुर्योधनाला त्याच्या हिताची गोष्ट सांगायला लागले की हे राजन, शांती स्थापित होण्यामध्ये तुझा आणि पांडवांचा दोघांचाही महान लाभ आहे. तुला हे रुचत नाही, तुझी बुद्धी मंद आहे असं म्हटलं पाहिजे. याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार. हितैषी सुहृदांच्या वचनाचं उल्लंघन करून तुला खरंच सुख प्राप्त होणार नाही. तू अधर्म आणि अपयशाचं काम करतो आहेस. श्रीकृष्ण असं सांगत असताना दुःशासन दुर्योधनाजवळ गेला आणि त्याच्या कानात तो कुजबुजू लागला की तू जर स्वेच्छेने पांडवांशी संधी करणार नसशील तर हे सर्व तुला बांधून युधिष्ठिराच्या स्वाधीन करतील असं इथल्या रागरंगावरून मला दिसत आहे. पितामह भीष्म आचार्य द्रोण पिता धृतराष्ट्र तुला मला आणि कर्णाला बंदी करून पांडवांच्या स्वाधीन करतील अशी चिन्ह मला इथं दिसतात. दुःशासनाचं हे म्हणणं ऐकून तर दुर्योधन अधिकच क्रुद्ध झाला आणि एखाद्या महासर्पाप्रमाणे फुसकारत सभेतल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचा अनादर करून भर सभेतून तो निघून गेला. दुर्योधनाच्या पाठोपाठ त्याचे बंधू मंत्री सहयोगी राजे असे सर्वजण सभेतून बाहेर पडले. त्यावर भीष्मांनी असंतोष व्यक्त करत श्रीकृष्णांना म्हटलं की जनार्दना, मला असं वाटतं की हे सर्व क्षत्रिय पक्व झालेल्या फळाप्रमाणे मृत्यूमुखात जाणार आहेत. ते ऐकून श्रीकृष्णांनी भीष्म द्रोण आदी सर्वच ज्येष्ठांना उद्देशून म्हटलं की तुम्हा सर्व वडील मंडळींचा हा मोठा मर्यादा अतिक्रम आहे. तुम्ही मूर्ख दुर्योधनाला राजपदावर बसवलं आणि आता त्याचं बलपूर्वक नियंत्रण तुम्ही करत नाही. भगवंत यावेळेला अशा निकराच्या मनस्थितीत आलेले होते की भीष्म अथवा द्रोण अथवा कृपाचार्य यांची जी संभावित वचन आहेत त्यांचा जो दंभ आहे की आम्ही हतबल आहोत, आम्ही काही करू शकत नाही, या दंभाचा कुरुवृद्धांच्या दंभाचा स्फोटच केला पाहिजे. सर्व एकमुखानी म्हणत होते की सर्व दुष्टावाद आतापर्यंत दुर्योधनाचा आहे, आम्ही केवळ कर्तव्य पालन करतो आहोत. दुर्योधन त्याच्या वडिलांचं ऐकत नाही. अशा प्रकारे ज्येष्ठ कुरूंनी घेतलेली ही नीती भगवंतांना अमान्य होती. ज्येष्ठ कुरु कर्तव्यात चुकत आहेत हे त्यांना दाखवण्याची वेळ आलेली होती आणि हे सर्व कुरु देखील वध्यतेच्या अपराधातून सुटू शकत नाहीत अशी जाणीव भीष्मादिकांना देखील द्यावी असा भगवंतांनी विचार केला. ते असं म्हणाले की याबाबत जे समयोचित कर्तव्य करायला पाहिजे ते कर्तव्य तुम्ही सर्वांनी आता या क्षणाला खरं म्हणजे करणं उचित होईल आणि ते जर तुम्ही केलं तर तुमचं कल्याण होईल. केवळ नाकर्तेपणाने दुर्योधनाला दोष देऊन हा प्रश्न सुटणार नाही. मी तुम्हाला सांगतो योग्य वाटेल त्याप्रमाणे करणं तुमच्या हातात आहे. असं म्हणून भगवंतांनी सांगितलं की उग्रसेनाच्या बाबत माझा मामा कंस अनितीने वागल्यानंतर तो मोठा दुराचारी आणि अजितेंद्रिय असा होता. पिता जिवंत असताना पित्याला बाजूला सारून तो राज्यावर बसला. तो स्वतःच राजा होऊन गेला. सर्व बंधू बांधवांनी त्याचा त्याग केलेला होता. त्याला कोणाची फिकीर राहिलेली नव्हती. सर्वांच्या हिताचा विचार करून मी कंसाला युद्धात ठार मारला. आम्ही सर्वांनी मिळून उग्रसेनाला सत्कारपूर्वक परत राजा केलं. कुळाच्या रक्षणासाठी एकमात्र कंसाचा त्याग करून अंधक आणि वृष्णी आदी कुळातील समस्त यादव परस्पर संघटित होऊन आता सुखाने राहत आहेत. उत्तरोत्तर आपली स्वतःची उन्नती करून घेत आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की हे भरत वंशीयांनो, माझ्याप्रमाणेच तुम्हीही दुर्योधन, दुःशासन, शकुनी, कर्ण यांना बंदी करा, पांडवांचा स्वाधीन करा. भगवंतांना भीष्मांचा देखील दंभाचा बुरखा फाडायचा होता. भगवंत असं म्हणाले की संपूर्ण कुळाच्या हितासाठी एका व्यक्तीचा, गावाच्या हितासाठी कुळाचा, जनपदाच्या भल्यासाठी गावाचा आणि आत्मकल्याणासाठी सर्व पृथ्वीचा त्याग करावा. त्यजेत कुलार्थे पुरुषम, ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीम त्यजेत. तुम्ही कोणती गोष्ट उराशी कवटाळून बसलेले आहात. शेवटी भगवंत धृतराष्ट्राला म्हणाले की हे राजन, धृतराष्ट्राला आत्ताच्या आत्ता कैद कर आणि पांडवांशी संधी घडून आण. आणि बघ, असं न होवो की हे न झाल्यामुळं, तुझ्यामुळं सर्व क्षत्रियांचा विनाश झाला. श्रीकृष्णांनी अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि सर्व कुरुवृद्धांचा पुरता दंभस्फोट घडून आणला. त्यांना थेट कृती करण्याकरता म्हणून आवाहन केलं. तेव्हा गोंधळलेल्या धृतराष्ट्रांनी भीष्म द्रोण पुढाकार घेऊन काहीही करत नाहीत हे माहीत असल्यामुळं शेवटी गांधारीला सभेत बोलावणं पाठवलं. गांधारी ही एकमेव धर्मज्ञ स्त्री कौरवांच्या राजकुळामध्ये होती. ती अत्यंत सत्यवादी, सत्यनिष्ठ आणि सत्याची बाजू घेऊन बोलणारी अशी होती. धृतराष्ट्रांनी तिला परिस्थिती समजावून सांगितली. दुर्योधन कशा रीतीने दुराग्रह करतो आहे आणि अशिष्टपणा दाखवून कसा सभेतून निघून गेला हे देखील तिला सांगितलं. तेव्हा गांधारीच्या आज्ञेनी विदुराने दुर्योधनाला सभेत बोलवून घेतलं. गांधारी दुर्योधनांना म्हणायला लागली की ही सर्व वडील मंडळी जे काही सांगताहेत, पिता, पितामह, द्रोण, विदुर ते मान्य कर, त्यात सर्वांचं हित आहे. गांधारीने दुर्योधनाला बराच नैतिक उपदेश केला. श्रीकृष्ण आणि अर्जुन अजेय आहेत हेही सांगितलं. आणि शेवटी गांधारी म्हणाली की तू श्रीकृष्णाला शरण जा, ते प्रसन्न होतील तर ते दोन्ही पक्षांना सुखी करतील, ते समवर्तन करणारे आहेत. अर्ध राज्य तुला पर्याप्त आहे. पांडवांना त्यांचा राज्यभाग दे. सुहृदांचा जो वाढता क्रोध आहे त्याला तू शांत कर. आपल्या राज्याचं यथोचित शासन तू कर. पांडवांशी तू संधी कर. पण आपल्या मातेच्या या वचनांचा दुर्योधनाने संपूर्णपणे अवहेर केला.
आणि परत दुर्योधन सभेतून निघून गेला. याच्या पुढची कथा आपण एक स्तोत्र ऐकू आणि त्याच्यानंतर पुढची कथा पाहूया. पांडव गीतेमध्ये युधिष्ठिर, कुंती, अभिमन्यू, व्यास, भीष्म आणि गांधारी यांनी श्रीकृष्णांची केलेली स्तुती आहे. त्या स्तुतीपर जे श्लोक आहेत त्याच्यातला एक श्लोक आपण आता पाहणार आहोत. पहिला श्लोक युधिष्ठिरांचा आहे.
मेघ श्यामम् पीतकौशेयवासम् श्रीवत्साङ्कम् कौस्तुभोदासिताङ्गम् पुण्योपेतम् पुण्डरीकायताक्षम् विष्णुं वन्दे सर्वलोकैकनाथम्.
कुंती
स्वकर्म फल निर्दिष्टाम् याम याम योनिम् व्रजाम्यहम् तस्याम तस्याम ऋषिकेश त्वयि भक्तिर्दृढास्तु मे.
अभिमन्यु
गोविंद गोविंद हरे मुरारे गोविंद गोविंद रथांगपाणे गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण गोविंद गोविंद नमो नमस्ते.
व्यास
सत्यम सत्यम पुनः सत्यम भुजमुत्थाप्य चोच्यते न वेदाच्च परम शास्त्रम न देव एषवात् परः.
भीष्म
विपरीतेषु कालेषु परीक्षिणेषु बन्धुषु प्राहि मां कृपया कृष्ण शरणागत वत्सलः.
राजमाता गांधारी
त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम् त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव मम देव देव.
गांधारीचा नीतियुक्त वचनांचा अव्हेर करून दुर्योधन क्रोधाने परत सभेतून निघून गेला. यावेळेला त्यांनी कर्ण, दुःशासन, शकुनी यांच्याशी गुप्त सल्ला मसलत केली आणि त्यांनी ठरवलं की श्रीकृष्ण जर भीष्म आणि धृतराष्ट्राला सल्ला देत असतील की तुम्ही दुर्योधनाला कैद करा आणि भीष्म आणि धृतराष्ट्राने मिळून आम्हाला कैद करण्याच्या पूर्वी आपणच या श्रीकृष्णाला कैद करून टाकू, आपण जर श्रीकृष्णाला बंदी केलं तर आपोआपच पांडवांचा सगळा उत्साह संपून जाईल, श्रीकृष्णांना सोडवण्यासाठी म्हणूनच ते गयावया करतील, धृतराष्ट्राच्या ओरडण्याकडे लक्ष न देता मग आपण शत्रूशी युद्ध देखील करू। भगवंतांनाच बंदी बनवण्याचा युधिष्ठिर दुर्योधन विचार करायला लागला, पण शिष्ठाईला जातानाच श्रीकृष्णांनी एक विलक्षण संरक्षण सिद्धता स्वतःची अशी केलेली होती। केवळ स्वतःच्या ईश्वरी सामर्थ्यावर विश्वासून बेसावध अवस्थेत ते शिष्ठाईला गेलेले नव्हते। कौरवांचं बळ, एकजुटीने जमलेले सगळे वैरी आणि सर्वांचे त्यांच्याविषयी असणारे दुष्ट भाव त्यांनी आधीच ध्यानात घेतलेले होते। शंख, चक्र, गदादी सर्व आयुध आणि शक्ती त्यांनी आपल्या बरोबर ठेवलेल्या होत्या। त्यांच्याबरोबर 10 लढवय्ये, महारथी, यादववीर होते। प्रचंड मोठं पायदळ होतं, 1,000 घोडदळ घेऊन ते आलेले होते। त्यांनी पूर्वीच कृतवर्म्याबरोबर दुर्योधन पक्षाकडून लढण्यासाठी स्वतःची 2.5 औक्षहिणी सेना पाठवलेली होती आणि कृतवर्म्यानी ती सगळी सेना त्यावेळेला तिथं जमवलेली होती। आणि जर यादव कौरव संघर्ष झालाच तर श्रीकृष्णांना मदत करण्यासाठी म्हणून ती सेना सज्ज होती। श्रीकृष्णांना कैद करण्याचा डाव चालू असताना स्वतः कृतवर्मा राजसभेच्या द्वारामध्ये शस्त्र घेऊन ससैन्य उभा राहिला आणि त्यांनी आपल्या बरोबर असणाऱ्या सेनेसह राजप्रासादाला वेढा घातलेला होता। भगवंतांनी सर्वांच्या खाद्यपेयाची देखील स्वतंत्र आणि पर्याप्त अशी व्यवस्था ठेवलेली होती। सात्यकीनी या मंडळींचा एकूण पापी बेत काढला, तो सभेच्या त्वरित बाहेर आला, कृतवर्ण्याला त्यांनी सावध केलं आणि आता मी सांगितलं तशी संरक्षण सज्जता ताबडतोब कृतवर्ण्यांनी केली। राजभवनाला वेढा घातला गेला। सात्यकी म्हणाला कि तू हे सगळं करेपर्यंत मी अनायास महान कर्म करणाऱ्या श्रीकृष्णांना आज जाऊन कौरवांच्या या कारस्थानाची माहिती देतो, असं सांगून सात्यकींनी सभा भवनामध्ये प्रवेश केला। श्रीकृष्णांना त्यांनी कौरवांचा अभिप्राय सांगितला आणि धृतराष्ट्र आणि विदुर यांनाही त्यांनी तशी सूचना केली। किंचित हसत सात्यकी धृतराष्ट्र आणि विदुरांना म्हणाला की काही मूर्ख कौरव असं नीच कर्म करू इच्छितात की जे धर्म, अर्थ आणि काम या सर्व दृष्टीने साधू पुरुषांनी निंदिलेलं आहे, अर्थात कोणत्याही प्रकारे ते सफल होणार नाही. जळत्या अग्नीला वस्त्रात बांधावं त्याप्रमाणे हे मंदबुद्धी कौरव भगवान श्रीकृष्णांना बंध करू इच्छितात, बद्ध करू इच्छितात. सात्यकीचं हे निवेदन ऐकून विदुरांनी धृतराष्ट्राला म्हटलं की तुझे पुत्र आता मात्र काळाच्या अधीन झाले असं वाटतं. हे सर्व एकत्र होऊन श्रीकृष्णांना बलपूर्वक बंदी बनवू इच्छितात असं ऐकण्यात येत आहे. विदुरांनी असं म्हटल्यावर श्रीकृष्णांनी सर्वजण ऐकत असताना धृतराष्ट्राकडे पाहून म्हटलं, हे कौरव क्रुद्ध होऊन मला बलपूर्वक पकडू शकत असतील तर तू पाहाच. हे मला पकडू शकतात की मी त्यांना बद्ध करू शकतो. सर्व क्रुद्ध कौरवांना बांधण्याची जरी माझी शक्ती असली तरी देखील कोणत्याही प्रकारे निंदित कर्म अथवा पाप मी करणार नाही. शेवटी श्रीकृष्ण म्हणाले की हा दुर्योधन जसं इच्छितो तसं होऊ दे, मी तुझ्या सर्व पुत्रांना तसं करण्याची अनुज्ञा देतो. हे ऐकून धृतराष्ट्राने पुन्हा विदुराला पाठवलं आणि दुर्योधनाला सभेत आणवलं. त्यावेळेला कर्ण, दुःशासन आणि शकुनी तसंच अन्य राजे देखील दुर्योधनाबरोबर आत आले. धृतराष्ट्राने दुर्योधनाची कठोर शब्दात निर्भत्सना केली आणि म्हटलं की हे मूर्खा, इंद्रासह सर्व देव ज्याला बलपूर्वक वश करू पाहत नाहीत त्याला तू बंदी करू इच्छितोस. तुझी ही चेष्टा बालकांनी चंद्राला धरावं तशी आहे. वायूला हातानी पकडणं, पृथ्वीला डोक्यावर उचलून घेणं जसं अशक्य तसं भगवान श्रीकृष्णांना पकडणं दुष्कर आहे. विदुरांनी श्रीकृष्णांच्या अनेक अद्भुत पराक्रमांचं वर्णन केलं आणि दुर्योधनाला बजावलं की श्रीकृष्णांना तू जर पकडू इच्छित असशील तर तुझ्या सगळ्या मंत्र्यांसह तू नष्ट होशील. यानंतर त्या सभेत एक महान अद्भुत घटना घडली. भगवान दुर्योधनाला म्हणाले की तू मोहात सापडलेला आहेस, त्यामुळे तुम्हाला एकटा समजत असतील आणि म्हणून तू माझी अवहेलना करतो आहेस, मला पकडू इच्छित आहेस, हे तुझं अज्ञान आहे. आणि भगवंत म्हणायला लागले की पहा, सर्व पांडव इथंच आहेत, अंधक वृष्णी वंशाचे सर्व वीर इथंच उपस्थित आहेत, आदित्यगण, रुद्रगण, महर्षींच्या सह सर्व वसुगण देखील इथंच आहेत. आणि पुढे महाभारतकार असं म्हणतात की असं म्हणून विपक्षी वीरांचा विनाश करणारे भगवान केशव उच्च स्वराने अट्टहास करू लागले. त्यांच्या हसण्याचा आवाज सगळीकडे दुमदमू लागला. अट्टहास करताना महात्मा श्रीकृष्णांच्या श्री अंगामध्ये स्थित असणारे विद्युत समान कांतीचे, त्याचप्रमाणे अंगुष्ठ मात्र शरीराचे देव अग्नीच्या ज्वाला फेकायला लागले. श्रीकृष्णांच्या ललाटस्थानी ब्रह्मदेव होते. वक्षस्थळी रुद्रदेव विराजमान दिसत होते. सर्व लोकपाल त्यांच्या भुजांच्या ठिकाणी स्थित होते. अचानक त्या सभेमध्ये त्यांच्या मुखातून अग्निचा ज्वाळा निघू लागल्या. आदित्य, साध्य, वसु, अश्विनी कुमार, इंद्रासह मरुद्गण, विश्वेदेव, यक्ष, गंधर्व, नाग, राक्षस त्यांच्या विभिन्न अंगावर प्रगट झाले. श्रीकृष्णांच्या दोन्ही भुजातून बलराम आणि अर्जुन यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला. अन्य पांडव भगवंतांच्या पृष्ठभागी होते. प्रद्युम्न आदी वृष्णीवंशी, त्याचप्रमाणे अंधकवंशी योद्धे हातात विशाल आयुध धारण करून श्रीकृष्णांच्या अग्रभागी प्रगट झाले. शंख, चक्र, गदा आदी आयुध श्रीकृष्णांच्या अनेक बाहूंमध्ये देदीप्यमान तळकू लागली. त्यांच्या नेत्रातून नासिका आणि दोन्ही कानातून अत्यंत भयंकर धूमयुक्त अग्निज्वाळा प्रगट होऊ लागल्या. त्यांच्या सर्व रोमातून सूर्यासमान दिव्य किरण बाहेर पडू लागली. भगवान श्रीकृष्णांच्या त्या भयंकर रूपाला पाहून सर्व राजांच्या मनात भीती उभी राहिली. उपस्थित सर्वांनी आपले नेत्र मिटून घेतले. द्रोण, भीष्म, विदुर, संजय सर्व तपस्वी महर्षी सोडून अन्य सर्वांचे डोळे तर कधीच बंद झाले होते. भीष्म द्रोणादिकांना स्वतः श्रीकृष्णांनीच दिव्य दृष्टी दिलेली होती. त्या सभाभवनामध्ये भगवंतांचं ते आश्चर्यमय रूप पाहून देवलोकात देखील दुंदुभी वाजायला लागल्या. श्रीकृष्णांवर पुष्पवृष्टी होऊ लागली. धृतराष्ट्रांनी म्हटलं की हे कमल नयन यदुकुल तिलक श्रीकृष्णा. तू संपूर्ण जगाचा हित करता आहेस, माझ्यावरही कृपा कर. माझे नेत्र तिरोधान पावलेले आहेत, पण आज मी आपणाजवळ पुन्हा दोन नेत्र मागतो. केवळ आपलं दर्शन करण्यासाठी, आपल्याशिवाय अन्य कोणालाही मी पाहू इच्छित नाही. ते ऐकून महाबाहू जनार्दन उद्गारले की हे गुरुनंदना, तुला दोन अदृश्य नेत्र प्राप्त होवोत. त्या सरशी अति अद्भुत गोष्ट घडली की धृतराष्ट्राला देखील श्रीकृष्णांचं विश्वरूप पाहण्यासाठी दोन नेत्र प्राप्त झाले. आणि मग पुरुष सिंह श्रीकृष्णांनी आपल्या त्या दिव्य अद्भुत आणि विचित्र ऐश्वर्याला परत एकदा आवरून घेतलं. सर्व राजे तटस्थ होऊन पाहत असतानाच सात्यकी कृतवर्मा यांचा हात धरून श्रीकृष्ण त्या सभाभवनातून निघून गेले. भगवान श्रीकृष्ण निघून गेल्यावर नारदादी सर्व ऋषीही अंतर्धान पावले. श्रीकृष्णांचा रथ उभा आहे आणि ते जायला निघालेले आहेत हे कळताच राजा धृतराष्ट्राने त्यांना दुर्योधनाच्या बाबतीतली आपली असहाय्यता पुन्हा एकदा सांगितली. कौरव आणि पांडव यांच्यात संधी व्हावा असंच आपलं मत आहे असं त्यांनी श्रीकृष्णांना सांगितलं. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, विदुर सर्वांना उद्देशून उद्गार काढले की कौरव सभेत आज जे घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. मूर्ख दुर्योधन कशा रीतीने सभेतून निघून गेला तेही तुम्हाला माहीत आहे. आणि लक्षात घ्या की धृतराष्ट्र ही स्वतःला असमर्थ मानतो आहे आणि तसं उघडपणाने सांगतो आहे. आता मी तुमच्या सर्वांची आज्ञा इच्छितो. आता तुम्ही सर्वजण परिणामांना तयार राहा. मी आता युधिष्ठिराकडे जाईल. भगवान आपल्या रथावर आरूढ झाले. भीष्म द्रोण कृप धृतराष्ट्र विदुर अश्वत्थामा विकर्ण युयुत्सु आदी भरतवंशी श्रेष्ठ पुरुष त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या मागे काही अंतर चालत गेले. त्यानंतर तो विशाल उज्ज्वल रथ कुंतीच्या दारामध्ये उभा राहिला. कुंतीच्या घरी गेल्यावर श्री कृष्णांनी तिला वंदन केलं. सभेत जे काही घडलं त्याचा वृत्तांत थोडक्यात सांगितला. ते म्हणाले की हे सर्वजण काळाने परिपक्व झाले आहेत. या उद्गारातून त्यांनी कुंतीजवळ युद्धाचा संकेत दिला आणि पांडवांना तुझा काय संदेश आहे तो मला सांग असं ते कुंतीला म्हणू लागले. त्यावर कुंतीने पूर्वीप्रमाणेच युधिष्ठिराला क्षात्रधर्म पालनाचा आणि राजधर्म पालनाचा संदेश दिला. पैतृक राज्यभाग शत्रूच्या हातात जाऊन लुप्त झालेला आहे तर तू सामदाम भेद अथवा दंड यापैकी कोणत्याही नीतीने त्याचा परत एकदा उद्धार कर असं सांगून कुंती म्हणाली की शत्रूंचा आनंद वाढवणाऱ्या पांडवा तुम्हाला जन्म देऊन ही बांधवहीन नारीप्रमाणे जीविकेसाठी दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नपिंडांची आशा ठेवून तुमची आई राहते आहे याच्यापेक्षा दुःखाची अजून कोणती गोष्ट असू शकते. तू राजधर्मानुसार युद्ध कर. आपल्या पित्याचं पितामहांचं नाव बुडवू नको. भावांसह पुण्यापासून वंचित होऊन पापगतीला जाऊ नकोस. एवढं सांगून तिने आपल्या चारही पुत्रांना वेगवेगळे संदेश दिले. द्रौपदी करता एक संदेश दिला. शेवटी ती श्रीकृष्णाला म्हणाली की तू माझ्या वतीने द्रौपदी आणि पुत्रांसह सर्व पांडवांचं कुशल विचार आणि मी कुशल असल्याचं त्यांना सांग. जा, तुझा मार्ग कल्याणमय होवो. माझ्या पुत्रांचा सांभाळ कर. श्री कृष्णांनी कुंतीला प्रणाम केला, तिची परिक्रमा केली आणि ते तिथून बाहेर पडले. मग त्यांनी भीष्मादिकांचा देखील निरोप घेतला आणि ते निघाले. निघताना त्यांनी कर्णाला आपल्या रथावर बसून घेतलं. नगराच्या बाहेर आल्यावर दीर्घ काळपर्यंत त्यांनी कर्णाबरोबर काही वार्तालाप केला. काय वार्तालाप केला ते आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत बसूया. हरी 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 स्वामी जी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर। बोला भगवान श्री कृष्ण महाराज की जय।